परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील संध्याकाळच्या या सत्रात मी सौभाग्यवती अर्चना महाजन आपलं सहर्ष स्वागत करते। सद्भक्त हर्षवर्धन जोशी यांनी गायलेल्या प्रार्थनेने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू।
सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। निर्मलं सदयं शांतं प्रणताखिलमंगलं ज्ञानैकरूपिणं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः। आविर्भूत हरि साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भावार्थ दीपिका यस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभु प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। हे तात भवदैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यम् चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय समर्थ।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आपण हे ज्ञानेश्वरी पारायण करतो आहोत. या निमित्तानं गेला आठवडाभर रोज संध्याकाळी स्वामीजींच्या जीवनगाथेमध्ये अवगाहन करण्याची आपल्याला पर्वणी लाभते आहे. आज आपण स्वामीजींच्या ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी प्रेमात रंगून जाणार आहोत. स्वामीजींच्या जीवनाचा पाया भगवद्गीतेने घातला आणि त्यावर कळस चढला तो ज्ञानेश्वर महाराजांवरच्या अभेद्य भक्तीने. भगवद्गीतेबरोबरच लोकमान्यांचं गीता रहस्य, शांकर भाष्य, उपनिषद, ब्रह्मसूत्र यासारख्या अनेक ग्रंथांचा अभ्यास ते जिज्ञासू वृत्तीनं करू लागले. हा अभ्यास म्हणजे केवळ वैचारिक संकलन नव्हतं, तर स्वामीजींचं हे चिंतन म्हणजे स्वतःशी होत असलेला एक मुक्त आत्मसंवाद होता. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर काही काळात त्यांच्या हाती दासबोधाच्या रूपानं परमार्थाचा जणू खजिनाच आला. आपोआपच स्वामीजींच्या नेमस्त जीवनाचं अंतरंग अधिक प्रगल्भ होऊ लागलं. साधनेला मोठ्या जिद्दीनं प्रारंभ झाला. पुढे साधनेचा हा प्रवाह उंच झेपावून त्यानं प्रपाताचं रूप धारण केलं. 1958 साल जून महिन्याची 27 तारीख हा होता एक नव्हे तर दोन अद्भुत दैवी घटना घडविणारा अविस्मरणीय दिवस. त्याच दिवशी एका अनिवार्य अंतस्फूर्तीने स्वामीजींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साखरे महाराजांच्या मठातून आणला आणि त्याच रात्री भागेश्वर निवासातल्या त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी निरूपणांना प्रारंभ झाला. या ओघवत्या ज्ञानस्त्रोताचा उगम झाला तो त्यांच्याशी काया वाचा मनी एकरूप असलेल्या मातोश्री सौभाग्यवती सरलाताईंच्या सान्निध्यात. आदिनाथांपासून चालत आलेल्या अति प्राचीन अशा नाथ संप्रदायाचे भावी अध्वर्यू घडण्याची ही नांदी होती याची कुणाला सांगूनही कल्पना आली नसती. अंतप्रेरणेनी घडलेला हा दैवी प्रसंग वरकरणी अकस्मात घडलेला वाटतो खरा, परंतु आता असं वाटतं स्वामी माधवनाथांना निश्चितच ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः प्रेरित केलं होतं. अत्यंत सुचिरभूत जीवन, साधनेने अग्र झालेली मूळचीच प्रखर बुद्धी, निर्मळ अंतःकरण, कर्तव्यनिष्ठ आचरण या सर्वांचा विलक्षण मनोहारी संगम स्वामीजींच्या ठिकाणी होता. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरीचं निरूपण म्हणजे त्यांच्यासाठी अमृत प्राशन होतं. या निरूपणांच्या निमित्तानं त्यांचं जे सखोल चिंतन होत होतं ते साधनाप्रवण होतं आणि संवेदनाक्षम होतं. त्या सुमारास पुण्यासारख्या सांस्कृतिक सुकाळ असलेल्या शहरात ज्ञानेश्वरीचा थोर भाषा साहित्य म्हणून अभ्यास करणारे साहित्यिक होते. कुणी शास्त्रज्ञ वैज्ञानिक दृष्टीने या ग्रंथाकडे पाहणारे होते. भोळ्या भाबड्या सश्रद्ध अंतःकरणाने ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन आळंदी पंढरीचा नेम करणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा तर होतीच होती आणि ज्ञानेश्वरीचं अंतरंग विवरण करणारे काही सत्पुरुषही होते. स्वामीजींनी या परिस्थितीचं अचूक निरीक्षण केलं होतं. मुमुक्षू साधकांपासून आर्तांपर्यंत, जिज्ञासूंपासून सिद्धावस्थेपर्यंत प्रवास करणाऱ्या पांथस्थांसाठी ज्ञानेश्वरी हे एक साधन पाथेयच. स्वामीजींनी जणू माऊलींचं हे हृदगत ओळखलं. स्वामीजींची ही निरूपणांची अंतरंग सेवा माऊलींच्या चरणी रुजू होते आहे याचे अनेक संकेत त्यांना वेळोवेळी मिळू लागले. या कृपा प्रसादानं त्यांचं हृदय कृतज्ञतेने संपृक्त होत होतं. त्यांचं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीमय होऊ लागलं. निर्ममत्व, वात्सल्य, करुणा, क्षमा हे सर्व गुण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी एकवटतात तेव्हा तिला माऊली असं म्हणतात. स्वामीजी या माऊली प्रेमाचे अंकित होते आणि माऊली ही आपल्या या लेकराच्या प्रेमाला तसाच प्रतिसाद देत होती. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपल्या सगुण साकार रूपाची प्रत्यक्ष प्रचिती देणारे नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचा सद्गुरु म्हणून झालेला लाभ. स्वामी स्वरूपानंदांच्या या कृपा प्रसादानं स्वामी माधवनाथांच्या ज्ञानयज्ञाला एक गोड वळण मिळालं. माऊलींनी ज्या भागवत धर्माची संस्थापना केली स्वामीजी त्याचे एकनिष्ठ पायिक झाले. रूढ अर्थाने प्रतिवर्षी आळंदी पंढरी करणारे वारकरी ते नव्हते, तर नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम भावाची अखंडित वारी करणारे ते अंतरंग वारकरी ठरले. ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ संप्रदायाला ज्ञानेश्वरी सारख्या अद्वैत ग्रंथाचं बावन कशी लेणं चढवलं आणि तिथून पुढे संप्रदायाच्या सर्व पूर्वश्रींनी ज्ञानेश्वरीचा प्रसार हेच आपलं आद्य जीवित कार्य मानलं. दासबोधाप्रमाणेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ स्वामीजींच्या क्रांतिकारी अशा परमार्थ कार्याचा पाया ठरला. आपल्यासारख्या सामान्य जनांना ज्ञानेश्वरी हा कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र आहे हे प्रतिपादन करण्यासाठी त्यांनी स्वतःची अवघी जीवनशक्ती अव्याहतपणे व्यतीत केली. स्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव हा आपल्यासाठी पर्वस्नानच आहे. या ईश्वरीय प्रेमात भिजून जाण्याची सुवर्ण संधी मोठ्या भाग्याने आपल्याला मिळते आहे. आजच्या या कार्यक्रमात आपल्यातलेच काही साधक स्वामीजींचं माऊली प्रेम, त्यांची निरूपण शैली, ज्ञानेश्वरीचं त्यांच्या जीवनात असलेलं अढळ स्थान याविषयी आपलं चिंतन प्रकट करणार आहेत. प्रथम सद्भक्त सौभाग्यवती मोनिका निरगुडे आपल्याला स्वामीजी आणि माऊली यांच्या परस्पर प्रेमांच्या प्रसंगांचं दर्शन घडवणार आहे. मोनिका जहांगीर हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, प्रेम हे सांगता बोलता किंवा दाखवता येत नाही, तर तो अनुभवण्याचाच विषय आहे. भगवंत आणि भक्त यांच्यामधील प्रेमाचं वर्णन शब्दात करणं तर किती बरं कठीण. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या परस्पर प्रेम संबंधातील संबंधाबद्दलही असंच काहीसं म्हणता येईल. त्यात माझ्यासारख्या अज्ञ व्यक्तीने याविषयी काही बोलणं म्हणजे मोठं दुस्साहसच आहे. परात परगुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणजे स्वामीजींचं आराध्य दैवतच होतं. पण माऊलींना देखील आपल्या या सुमनू आणि शुद्धमती असणाऱ्या भक्ताविषयी विलक्षण ओढ होती. वेळोवेळी माऊली त्यांच्या या परमभक्ताला प्रेमाची ग्वाही देत गेले आणि स्वामीजींना देखील माऊली प्रेमाची ती एक एक खूण आतून उमगत गेली. 27 जून 1958 हाच तो परममंगल परमपावन दिवस. स्वामी माधवनाथांच्या जीवनचरित्रातील एक ऐतिहासिक क्षण. याच दिवशी पूजनीय स्वामीजींना अंतप्रेरणा झाली आणि त्यांनी साखरे महाराजांच्या मठात जाऊन ज्ञानेश्वरी आणले. ज्ञानेश्वरी हातात आल्या आल्या प्रथम त्यांनी ती मस्तकाला लावली. मोठ्या प्रेमाने मुखपृष्ठावरील ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेवरून हात फिरवला, नमस्कार केला आणि त्याच रात्री घरी आल्यावर स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपणाला प्रारंभ केला. निश्चितच ही अचानक घडलेली घटना नाही, त्यामागे एक दैवी संकेत होता. ज्ञानेश्वरी जणू त्यांनी पूर्वीपासूनच अभ्यासली होती. त्यातील दुर्भेद प्रमेयांचे अर्थ त्यांना सहजच उलगडू लागले. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात ते पूर्णपणे रंगून जाऊ लागले. पाहता पाहता ज्ञानेश्वरीने त्यांच्या जीवनाचा ताबा घेतला. ज्ञानेश्वरीवर हुकूम जीवन घडवायला त्यांनी सुरुवात केली. माऊलींच्या या भावार्थ दीपिकेतील प्रत्येक ओळीच्या भावरसात ते समरस झाले. स्वाभाविकपणे माऊलींविषयी त्यांना विलक्षण ओढ आणि आत्मीयता वाटू लागले. निरूपणांना सुरुवात केल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की जणू माऊली आपल्याला भेटायला बोलवत आहे. म्हणून ते तीर्थक्षेत्र आळंदीला पहिल्यांदा गेले, आपल्या माऊलीला प्रेमभराने आलिंगन देण्यासाठी. समाधीला नमस्कार करताना त्यांना प्रथमच ज्ञानेश्वर महाराजांकडून प्रेमाचा प्रतिसाद आला. समाधीतून त्यांना स्पष्ट हुंकार ऐकू आला, चालली आहे ती सेवा साधना अशीच चालू राहू दे, मी तुझ्या पाठीशी आहे. माऊलींकडून व्यक्त झालेल्या प्रेमाची ही पहिली झलक होती. माऊलींच्या दर्शनानंतर ओम श्रीराम या नेहमीच्या नामजपाऐवजी सहजपणे सुरू झालेलं सोहम स्मरण हा माऊलींचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि ते सोहम ध्यानातही रंगू लागले. स्वामीजी अंतर्बाह्य माऊलीमय होऊन गेले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरे स्वच्छ अंगावर घेतलेले उपरणे, गोरी पान, तेजपुंज मूर्ती, गळ्यात नाजूक तुळशीची माळ असा त्यांचा तो पेहरावही माऊली प्रेमाचा साक्ष देणारा असा होता. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा हे ते इतक्या प्रेमानं म्हणायचे की या तीन शब्दांमध्ये माऊलींविषयीचं प्रेम मूर्त स्वरूपात साकारायचं. स्वामीजी म्हणायचे, पितांबरधारी गोपालकृष्णांनी कुरुक्षेत्रामध्ये ऐन युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. पुढे त्याच भगवंतांनी पंचा नेसून नेवाशाच्या मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये खांबाला टेकून मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने तोच उपदेश केला. जो कोणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल, त्यातील एकेका ओळीचं चिंतन मनन करेल, त्याला समजेल की ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर काय उपकार आहेत ते. मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञानदेव, अशी स्थिती स्वामीजींची झाली होती. त्यामुळे आळंदीला जाण्याची ओढ त्यांना सतत लागून राहत असे. पुन्हा एकदा जेव्हा ते आळंदीला गेले तेव्हा त्यांना पहिल्यांदा निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. त्यानंतर मात्र स्वामीजींचा भाव दृढ झाला की ज्ञानेश्वर महाराज हेच आपले सद्गुरु. ज्ञानेश्वर महाराजांना मात्र आपल्या या लाडक्या लेकराला देहधारी सद्गुरूंच्या हाती सोपवायचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांचे नाथ संप्रदायाचे अधर्व्यू असणारे, ज्ञानेश्वर महाराजांचे परमभक्त, ज्ञानेश्वर वाङ्मयाचे अंतरंग अभ्यास साक्षात प्रति ज्ञानेश्वरूप स्वामी स्वरूपानंद जणू त्यांची पावसमध्ये वाट पाहत होते. माऊलींचे भक्त असलेल्या या गुरु शिष्यांचा संवादही ज्ञानेश्वरीच्याच ओव्यांमधून घडू लागला. स्वामी स्वरूपानंदांनी प्रथम भेटीतच तो देहापाठी मजसी एकची होय हा आशीर्वाद रूपी प्रसाद स्वामीजींना दिला. बघता बघता स्वामीजींचा ज्ञानेश्वरी निरूपणाला 13 वर्ष झाली. ही निरूपण सेवा स्वांत सुखाय आणि प्रसिद्धीपरामुख अशी चालू होती. जेव्हा ज्ञानेश्वरी निरूपणाचा तपपूर्ती सोहळा मोठ्या प्रमाणात करायचं ठरलं तेव्हा स्वामीजींच्या मनात येत होतं की या सोहळ्यामुळे आपण लोकेशनाच्या जाळ्यात तर अडकत नाही ना, असा हा प्रकट सोहळा माऊलींना मान्य असेल का, अशी शंका त्यांच्या मनात उमटली आणि जणू माऊलींपर्यंत ती पोहोचली. त्याच दिवशी भर दुपारी स्वामी सत्यदेवानंद सरस्वती स्वामीजींना भेटायला आले आणि त्यांनी माऊलींच्या समाधीवरील रेशमी वस्त्र, पुष्पहार आणि श्रीफळ प्रसाद भेट म्हणून दिलं. योगायोगानं त्याच दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामाला आली होती. आपल्या परमभक्ताला आशीर्वाद देण्यासाठी माऊली स्वतः जणू पुण्यात आले होते. प्रत्यक्ष स्वामीजींचं आळंदीला जाऊन दर्शन घेणं हे तर प्रत्येकाला भावपूर्ण प्रसंग असायचा. प्रत्यक्ष दर्शन तर अतिशय भावपूर्ण असायचं. आपले गुडघे टेकवून दोन्ही बाहू पसरवून अत्यंत लीनतेने माऊली माऊली असं अर्थपणे म्हणत समाधीला ते घट्ट आलिंगन देत. माऊलींच्या आपले मस्तक माऊलींच्या समाधीवर ठेवत सेवेकरी सुद्धा त्यांचा तो भाव बघून आपोआप स्तब्ध होऊन जात. आजूबाजूचा कोलाहल बंद होईल आणि स्वामीजी अंतःकरणातील संपूर्ण भावानिशी शरणागत होत. त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणापूर्वी जी अधीरता असायची त्या चेहऱ्यावर एक अद्भुत तृप्ती भरून राहिलेली दिसे. गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर प्रदक्षिणेच्या मार्गात प्रथम ते अजान वृक्षाखाली जाऊन बसत. तिथे चाललेल्या ज्ञानेश्वरी पारायणातील काही ओव्या विनम्र भावाने श्रवण करीत सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करून हळुवारपणे नमस्कार करीत मंदिरातून बाहेर पडण्याआधी सभा मंडपासमोर साष्टांग दंडवत झाले. अत्यंत गंभीर मुद्रा आणि किंचित ताणवलेल्या डोळ्यांच्या कडा माऊलींच्या निस्सीम प्रमात प्रेमात त्यांच्या देहाचा कण अन कण भिजलेला असे. माऊलींच्या बाबतीत ते अति अळवार होत. घरात त्यांनी माऊलींची एक सुंदर मूर्ती बनवून घेतली होती. त्या मूर्तीची ते रोज सकाळी इतक्या प्रेमाने पूजा करायचे जणू प्रत्यक्ष माऊलीच तिथे बसलेले आहेत. घरातून बाहेर पडताना प्रत्येक वेळी माऊलीला नमस्कार करून मगच ते निघत असत. प्रवचन करताना अनुग्रह देताना पाद्यपूजेचा स्वीकार करताना प्रत्येक वेळी माऊलींकडे ते पाहत असत. जणू काही ते सर्व माऊलींना समर्पण करत आहेत. जागृती स्वप्नी सुषुप्तीमध्ये सुद्धा स्वामीजींचं सतत ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असते. एकदा ते म्हणाले, मला रात्री 2 वाजता जाग आली तर मी काय केलं असेल. मी ज्ञानेश्वरीतील गुरु नमनाच्या ओव्या पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आठवत गेलो. स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरील निष्ठा ही आपल्या आकलनापलीकडची आहे. देहावर पॅरालिसिस सारख्या व्याधीचं आक्रमण होत असताना सुद्धा त्यांना प्रथम ज्ञानेश्वरीचं स्मरण झालं. त्यांनी एका साधिकेला ज्ञानेश्वरी आणायला सांगितली आणि 8व्या अध्यायातील नैते स्तुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुन या श्लोकावरील ओव्या तिला वाचायला सांगितल्या. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूशी आहो. आणि स्वामीजी म्हणाले, हा देह असो वा नसो आम्ही केवळ ब्रह्मच आहोत. आम्ही या देहात असलो तरी ब्रह्मच आणि देह पडला तरीही ब्रह्मच आहोत. त्यात काहीही फरक नाही. मला आता कसलीच चिंता नाही. आणि देव्हाऱ्यातील ज्ञानोबा आणि स्वामीजींकडे बोट दाखवून म्हणाले, हे काय, हे सगळे माझ्या पाठीशी आहेत. आणि मुखाने माऊली माऊली स्वामीजी स्वामीजी असा नामोच्चार करीत राहिले. ज्ञानेश्वरी हा जीवन जगण्याचं आणि जीवनाची कृतार्थता साधण्याचं शास्त्र आहे याची जाणीव स्वामीजींच्याच कृपेने झाली. त्यांनी आपल्यावर जीवापलीकडे प्रेम केलं आणि आपणही जर खरंच त्यांच्यावर प्रेम करत असू तर आपल्या हृदयात ज्ञानेश्वरी प्रेम सतत तेवत राहण्याची गरज आहे. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरीचं काही बाही अंतरंग आपल्याला उलगडावं आणि आपलंही जीवन कृतार्थ व्हावं हीच आजच्या पवित्र दिवशी माऊलींच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा रुजुता क्षमा पावित्र पावित्र गुरु सुश्रुता स्थिरता आत्मसंयम विनोबांनी गीताईमध्ये वर्णन केलेल्या या गुणांचं दर्शन स्वामीजींच्या ठिकाणी सहजच होऊ लागलं. हे दर्शन म्हणजे माऊली प्रेमाचा आविष्कार होता. स्वामीजींच्या निरूपणातूनही याचा प्रत्यय येऊ लागला. साधक श्रोत्यांसाठी या ज्ञानेश्वरी निरूपणांचं श्रवण म्हणजे माऊली प्रेमाचा एक उत्कट अनुभव होऊ लागला. स्वामीजींची ही वाघगंगा असंख्य साधकांचं जीवन समृद्ध करत होती. विलक्षण प्रभावी अशा निरूपण शैली विषयी आता आपण अधिक जाणून घेऊया सद्भक्त अनिरुद्ध गोवंडे याच्याकडून. अनिरुद्ध आर्किटेक्ट आहे आणि तो डीएसपी डिझाईन असोसिएट तिथं काम करतो. केंद्राच्या अनेक सेवांमध्ये अनिरुद्धचा नियमित सहभाग असतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजींच्या लीलाचरित्रापैकी एक मोठा भाग ज्यामुळे अनेकांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं, संसारातील अडीअडचणींमधून शांत झालेली मंडळी स्वानंद सुखात रमली, ज्यामुळे कित्येक तरुणांना जीवनाची दिशा उमगली, तो भाग म्हणजे स्वामीजींची अंतर्मुख करायला लावणारी ओघवती करुणेने ओतप्रोत भरलेली निरूपण. त्या निरूपणातून परमार्थाची आवड असणाऱ्या कित्येकांना ज्ञानेश्वरी आणि त्यातील परमार्थ सहज सुगम झाला. स्वामीजींकडे जो श्रोतृ समुदाय आला फिरावला त्याचं कारण म्हणजे स्वामीजींचं साधक विश्वावर असलेलं निर्हेतुक प्रेम, विश्वास आणि त्याचबरोबर त्यांची निरूपणाची पद्धत शैली. माऊलींनी सर्वसामान्यांना कळावं यासाठी मराठी भाषेत गीतेतील संस्कृतमधील ज्ञान सर्वांना खुलं केलं, तरीही ती भाषा आपल्याला उमगणं अवघड. म्हणूनच की काय, ज्ञानोबा माऊलीत जणू स्वामी माधवनाथांचं रूप घेऊन पुन्हा एक वार एक एक ओव्यांचे अर्थ उलगडून दाखवण्यासाठी आलेले असावेत असं वाटतं. स्वामीजींनी अंतप्रेरणेने स्वांत सुखाय म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी त्यांच्या राहत्या घरी ज्ञानेश्वरीवरील निरूपणांना प्रारंभ केला. स्वांत सुखाय हा शब्दही आपल्याला त्यांच्यामुळेच कळला. घरी सुरू झालेल्या निरूपणांना नंतर एक एक श्रोता वाढत जाऊन पुढे तर त्याला एका ज्ञानयज्ञाचंच रूप प्राप्त झालं. असं काय बरं होतं स्वामीजींच्या निरूपणात की ज्यामुळे साधक वर्ग सहजच त्यांच्याकडे आकर्षित झाला? असं वाटतं की पुन्हा एकदा स्वामींच्या निरूपणाच्या वेळेचे काही क्षण आठवून पुन्हा प्रत्ययाचा आनंद अनुभवावा. साधारण 1981-82 सालचा तो काळ. सोमवार करून रोज रात्री 8:45 ते 9:15 पर्यंत नातूबागेतील सत्यसाई निधायमध्ये स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरील निरूपण होत असत. बरीच मंडळी स्वामीजी प्रत्यक्ष दिसावेत म्हणून अर्धा अर्धा तास लवकरच येऊन बसलेली असत. थोड्याशा कोपऱ्यातून त्यांची एखादी तरी झलक दिसावी म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असत. कारण स्वामीजींचं निरूपण हे नुसते ऐकण्याची गोष्ट नव्हती, तर त्यांना निरूपण करताना बघणंही एक वेगळाच आनंद देत असे. ज्ञानेश्वरी निरूपणावेळेसही त्यांचा पेहराव ठरलेला असे. पांढरशुभ्र धोतर तसंच अंगावर शुभ्र उपरणं, व्यायामामुळे कसलेली त्यांची देहअष्टी, चेहऱ्यावरती प्रसन्न भावमुद्रा असलेले स्वामीजी तेथे उभ्या असलेल्या साधकांच्या नमस्काराला स्वीकारत प्रतिनमस्कार करत जिना चढत असत. त्यांचे जाणणे म्हणजेच मार्दव. मुख्य हॉलमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या सत्पुरुषींच्या तसबिरीला नम्रपणे भक्तिभावाने नमस्कार करत असत. आसनावर बसण्याअगोदर आसनाशेजारी असलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या आणि सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मूर्तीवरून प्रेमाने हात फिरवून त्यांना कुरवाळत असत. तेव्हा ज्ञानोबांवर आणि सद्गुरूंवर असलेले त्यांचे अतूट अंतर्बाह्य प्रेम, श्रद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे. स्वामीजी आसनस्थ झाल्यावर केंद्रातील प्रार्थनेने सुरुवात होत असे. त्या प्रार्थनेशी स्वामीजी अगदी एकरूप झालेले दिसत. अशी प्रार्थनेशी एकरूप झालेली व्यक्ती पाहणं हाही एक वेगळाच अनुभव असे. स्वामीजी त्यानंतर ज्या ओवीवर निरूपण करणार असत त्या ओव्या अगदी हळुवारपणे म्हणायचे. कित्येक वेळा त्या ओव्या ऐकूनच त्यांचा अर्थ प्रतीत होत असे. त्यांचा प्रत्येक शब्द स्वानुभवातून उमलत जाई. त्यांचं निरूपण म्हणजे स्वानंदपणे कोसळणारा प्रपात. ओव्या, जीवनस्पर्शी आणि व्यवहारातले दाखले, अभंग यांनी त्यांचं निरूपण समृद्ध असे. स्वामीजींना कित्येक संतांचे, विशेषतः नाथ महाराज, तुकोबा, संत कबीर यांचे अपंग मुखोद्गत असत आणि ते लीला उद्घोष करायचे. त्यांचे निरूपण ऐकताना स्तंभित व्हायला होत असे. डोळ्यांच्या पापण्याही लवणे थांबून जायचे. समोरच्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असे त्यांचे निरूपण असे. 700 वर्षापूर्वी सांगितलेले तत्वज्ञान या आधुनिक युगात काय कामाचे असा प्रश्न आला तर ते सांगत, गीतेतील अर्जुन तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. महाभारतात आले तसे द्विधेचे प्रसंग रोजच्या जीवनात कित्येकदा येतात. त्यामुळे तत्वज्ञान जुने असले तरी आजच्या जीवनाला 100% उपयोगाचे आहे. त्यांची भाषा अतिशय सोपी तरीही प्रासादिक असे. गीतेतील अवघड प्रणय तसेच ज्ञानेश्वरीमधील गोड पण तितक्याच समजाला अवघड असणाऱ्या ओव्या सहज सुंदर शब्दात उलगडण्यात त्यांची हातोटी होती. उदाहरण द्यायचं झालं तर कर्मयोगावर विवरण करून झाल्यानंतर 2-3 ओळी ते सांगत असत की कर्म झाल्यावर जर आपण खिन्न उद्विग्न संतप्त होत असू तर आपले कर्म बरोबर नाही असं खुशाल समजावं. याउलट कर्म करताना आणि संपल्यावर जर आपण संतुष्ट प्रसन्न तृप्त होत असू इतरांनाही त्यामुळे आनंद संतोष होत असेल तर निश्चित समजावं की कर्म योग्य रीतीने चालले आहे. कर्म ईश्वरार्पण झाले असे समजावे. स्वामीजी जेव्हा असे अवघड विषय सहज कळेल असं शब्दात सांगत तेव्हा साधक स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे कर्म करण्यासाठी प्रोत्साहित होत असे. स्वामीजी निरूपणात काय करू नये यापेक्षा काय करावे यावर भर द्यायचे. त्यांच्या निरूपणात एक प्रकारची सकारात्मकता होती. आपल्या सद्गुरूंचा उल्लेख ते नेहमी करत असत. आपण श्रोत्यांना समजावून सांगतो लोक आपल्यापुढे गर्दी करतात असा थोडाही अहंकार त्यांना कधी शिवलाच नाही. निरहंकारता हे त्यांच्या निरूपणाचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यांची विनोदबुद्धीही विलक्षण होती. निरूपणात एखादा ते विनोद सांगत आणि त्यामुळे वातावरण अगदी हलकफुलक होऊन जाईल. ते सांगत विनोदांनी प्रसन्नता येते आणि त्यामुळे प्रसन्न मनाने केलेली जाणारी साधना लवकर फलद्रूप होते. श्रोता कसा नसावा यावर ते एक विनोद सांगत असत. एकदा एक गावातील पाटील एकच त्याला नाटकाचं नाटक बघायला गेलेले असतो तर बालगंधर्वांचे नाही बोलता आता नाथा हे पद सुरू असते. बरेच वेळा ताना घेऊन झाल्यानंतर नाही बोलता असं म्हणल्यानंतर पाटील एकदम उठून उभे राहतात. मुंडासे अलगून म्हणा लागतात, नाही बोलायचं तर नको बोलू, पैसे टागा दी. असं म्हणल्यानंतर स्वामीजींना अगदी दिलखुलास हसायचे. स्वामीजींच्या निरूपणाबद्दल अनेक सत्पुरुषांनी गौरवोद्गार काढले आहेत. पूजनीय कविश्वर शास्त्रींच्या मुखातून अहो अमृतमम असे उद्गार निघाले. पूजनीय सत्यदेवानंद तर स्वामीजींना म्हणाले होते, प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा तशी संतरचने तुमच्या मुखातून बाहेर पडत होती. साखरे महाराजांच्या मठात प्रवचनाच्या वेळेस श्री गणेशशास्त्री जोशी म्हणाले होते, तिकडे विद्यापीठ स्तरावर ज्ञानेश्वरीवर अभ्यास चालू आहे पण त्याला ज्ञानेश्वरी काही केल्या कळत नाही. खरी ज्ञानेश्वरी बाळासाहेबांच्या ठिकाणी आहे. विद्यापीठातल्या सर्वांनी येथे आवर्जून यायला हवं. स्वामी स्वरूपानंद दर स्वतः स्वामी माधवनाथांच्या निरूपणावर प्रसन्न होते. स्वामीजींचे 9व्या अध्यायातील श्लोकावर पावस येथे जे निरूपण झाले होते तेव्हाच स्वामी स्वरूपानंदांनी त्यांनी निरोप पाठवला होता की तुम्ही ज्ञानेश्वरीवरती खूप छान प्रवचन करता. त्यानंतरही एकदा स्वामी स्वरूपानंद त्यांना म्हणाले होते की तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी सांगता तेव्हा मी नित्य तेथे उपस्थित असतो. असे स्वामीजींचे निरूपण सर्वांगानी परिपूर्ण असायचे. स्वामीजी निरूपण संपल्यावर ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचे. जणू ते सर्व काही ज्ञानवानच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करत आहेत. भगवंताची सद्गुरूंची सेवा म्हणूनच ते निरूपण करत असत. हॉलमधून बाहेर पडताना सर्व साधकांकडे प्रेमाने करुणेने आनंदाने स्मितहास्य करत ते बाहेर पडत असत. निरूपण संपून जाणारी त्यांची पाठमोरी गुरुमूर्ती दिसेनाशी होईपर्यंत सर्वजण तिथेच थांबून असत. 1991 साली स्वामीजींच्या शरीराची एक बाजू अधू झालेली असताना वाणी अस्पष्ट झालेली असतानाही जिद्दीने त्यावर मात करत बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत त्यांनी निरूपण केली. त्यांनी जवळजवळ 38 वर्ष शेकडोनी अव्याहतपणे निरूपण केली ती केवळ आपण परमार्थ मार्गात सुस्थिर व्हावे, आपल्याला आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून. कालचक्र तर आपल्याला उलटे फिरवता येणार नाही, पण स्वामीजींना अपेक्षित असलेला आत्मानंद प्राप्त करून घेण्याची जबाबदारी मात्र आता आपल्या प्रत्येकावर आहे. हेच खरे तर आपण त्यांच्या मुखातून श्रवण केलेल्या निरूपणाचं फलित म्हणावं लागेल. स्वामीजींच्या कृपेने त्यांनी निरूपणातून केलेल्या आत्मानंदाचा उपदेश आपल्या अंतर्यामी मुरत जावो आणि आपल्या सर्वांचं जीवन धन्य हो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
तो आनंदाचा ठेवा आनंद समुद्र आज मला परिपूर्ण वश झाला आहे म्हणून मी त्याच्याकडे जाण्याऐवजी तोच माझ्याकडे येऊन मला हाक मारित आहे. आज मला खरोखरीच दिवाळी आहे. प्रेमाची केवढी नवलाई की संसाराचा रंग ज्याला कधीच लागला नाही आणि संसाराच्या गावाबाहेरच ज्याचा संचार तो आज माझ्या घरी आला आहे. घरी येऊन सारे घर त्याने व्यापलं आहे आणि तरीही जागा अपुरी पडून शेवटी माझं हृदय त्याने अंतर्बाह्य भरून टाकलं आहे. विनोबांच्या ज्ञानदेव चिंतनिकेत वर्णन केलेल्या या लोकोत्तर असामान्य स्थितीपर्यंत स्वामीजींचा प्रवास झाला तो त्यांच्या नित्य अध्यात्म वृत्तीमुळे. ही अध्यात्म वृत्ती स्वामीजींनी नित्य जोपासली कशी, ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात उतरवली कशी ते ऐकूया सद्भक्त मंदार वझे याच्याकडून. मंदार बीई आणि एमबीए आहे, तो बॉफ्ट इंडिया या कंपनीत काम करतो. केंद्राच्या अनेक सेवांमध्ये मंदारचा हार्दिक सहभाग असतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. शनिवारच्या आजच्या अखेरच्या सत्रामध्ये मला स्वामीजींच्या जीवनात ज्ञानेश्वरी कशी उतरली हा विषय 10 मिनिटात मांडायचा आहे. मी आशा करता तुम्हाला सांगितलं की माझं काम किती कठीण आहे थोडं बहुत कळावं, म्हणजे तेवढ्या कृपाळूपणे तुम्ही ऐकाल. मला जसं स्वामीजी आठवतात तर तसे ते आमच्या वझे कुटुंबियांचे कुटुंब प्रमुखच होते. आमच्या दृष्टीने ते ज्ञानदेव भगवानच होते. आता त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी कशी उतरली हा विषय मी खरंच कसा सांगू. माझी ज्ञानेश्वरी समजण्याची देखील पात्रता नाही आणि स्वामीजींचं जीवन समजण्याची तर माहीत नाही. स्वामीजी मला जे काही समजले तर ते निरूपणांमधून, ग्रंथवाचनांमधून, बाबांकडे पाहून. बाबांनी मला, म्हणजे स्वामी मकरंदनाथांनी मला खूप वेळा त्यांचं प्रतिपदर्शन आम्हाला सगळ्यांनाच घरी करून दिलं. पण हा ज्ञानेश्वरी त्यांच्याच कृपेने जी मला ज्ञानेश्वरी समजली तर जी काही थोडी बहुत समजली तर त्यांचा आणि त्यांच्या जीवनाचा थोडा बहुत अभ्यास मला पारमार्थिक दृष्ट्या मात्र खूप बळ देऊन गेला असं वाटतं. स्वामीजींचा देहाच्या अंगाने मला फार सहवास मिळाला नाही आणि जो काही मिळाला तर तो समजण्याची तेवढी कुवत नव्हती. त्यांनी देह ठेवला तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. पण मला त्यांची प्रेमळ मुद्रा आठवते. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो आईबाबांबरोबर तर तेव्हा आईबाबांचा सगळ्या वेळ तिकडे तुम्ही दंगा करू नका, म्हणजे मी आणि केदार जेव्हा जायचो तर हे सांगण्यामध्ये आधी घरी आणि तिकडे थोडं असं दोन्ही वेळ ते सांगायचे. स्वामीजी आम्हाला, मला आणि केदारला गुंडू पुंडू म्हणायचे. आता लहानपणी आपल्याला कोण किती काय काय म्हणत पण मला ते शब्द आठवतात, केदारला आठवत असतील. तसं गुंडूपुंडू या शब्दाला व्यावहारिक जगातामध्ये काय अर्थ आहे मला माहीत नाही, नसावाही. पण आज त्यांच्या कृपेने जेव्हा ज्ञानेश्वरी हातात पडली तर तेव्हा जैसे सास आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे या ओवीची थोडी बहुत प्रचिती येते. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वर्णन आहेत, स्थितप्रज्ञाचे वर्णन आहेत, गुणातीताचे आहे, जीवनमुक्ताचं आहे, ज्ञानाचं आहे, अनेक आहेत. स्वामीजी कसे बरं होते? आदर्श ध्यानयोगी, कर्मयोगी, भक्त, ज्ञानी, सच्चिष्य, सद्गुरु सुद्धा. आता आपण जे कार्य पाहतोय तर त्या कार्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, नव्हे त्या स्वरूपाची यथार्थ कल्पना त्यांनी खूप आधी केलेली होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वासुनी मूर्खांची गोठी काय असे, येथे मोहले का क्रांतदर्शी, म्हणून आता त्याची परियसी सांगे ना तुझं. सामान्य माणसांचं मूर्खांचं तर सोडूनच द्या, परंतु मोठे मोठे विद्वान, क्रांतदर्शी, तत्वज्ञ ते देखील कर्म काय आणि अकर्म काय याच्याबाबत संभ्रमित होताना दिसतात. स्वामीजींच्या जर आयुष्यात आपल्याला काही एक समजत असेल तर ती म्हणजे विचारांची स्पष्टता. त्यांच्यासमोर सुद्धा अनेक प्रश्न आले असतील. कोकमधून जायचं कुठं, मुंबईला जायचं की पुण्याला जायचं? स्वांत सुखाय प्रवचनं करायची, पण प्रवचनं करत असताना व्याप वाढवायचं तर किती? दुकानदारी करायची, पण तो देखील व्याप किती वाढवायचा? स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना ज्ञानोबांनी एक ओवी लिहिली आहे, जरा ही सरिता ओघ समजतं, परिपूर्ण होऊन मिळतं, तरी अधिक नोहे इशत मर्यादानुसंडी. ही ओवी थोडी दुसऱ्या संदर्भात आहे, पण स्वामीजींचं जीवन असं होतं, ते अथांग होतं, ते विशाल होतं, पण ते एका मर्यादेत राहणारं होतं. स्वामीजींनी त्यांचा प्रपंच सुद्धा मर्यादेत केला. त्यांचा स्वतःचा भविष्य निर्वाह, त्यांच्या मुलांची लग्न हे पाहून केला. त्यांनी ध्यानमंदिरं बांधली, पण ती येणाऱ्या श्रोत्यांच्या प्रमाणबद्धतेत होती. त्यांनी प्रवचनं केली, पण ते प्रवचनं करत गावोगाव फिरले नाहीत. सारं काही मर्यादेत. मात्र हे एका बाजूनी हे सगळं मर्यादेचं कोंदण त्यांनी त्यांना स्वतःलाच घालून घेतलेलं असताना सुमारे 10,000 प्रवचनं त्यांनी ज्ञानेश्वरीवर केली, 2 सुसज्ज ध्यानमंदिरं बांधली, 1000 अनुग्रही साधक निर्माण झाले. हा सगळा पसारा एका बाजूने मात्र वाढत होता. हा वाढत असताना त्यांची भूमिका मात्र जो सकळकर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशिता फळाची या, असाच होता. जसा एखादा आदर्श कर्मयोगी कर्म करतो, परंतु कर्म करत असताना त्याला हे माहीत असतं की कर्म देहमनबुद्धीच्या अधिष्ठानावर घडतात, आणि हे जाणून असल्यामुळेच तो त्या फळाबद्दल अत्यंत अलिप्त किंवा उदासीन असतो. स्वामीजींनी हा सगळा जो कर्माचा खटाटोप केला तो या भावनेतून केला, आणि म्हणूनच त्यांचं उपरण झटकले की चाललो ही म्हणायची हिंमत होती, तयारी होती. आणि असा हा कर्मयोगी भक्तीच्या प्रांगणामध्ये एखाद्या ध्रुवदाराप्रमाणे होता, अढळस्थान राखून होता. स्वामीजींचं हृदय हे मुळातच भक्त हृदय होतं. प्रभू रामचंद्र हे त्यांचं आराध्य, पण सद्गुरू भेटीनंतर त्यांच्या भक्तीला देखील एक नवीन आणि परिशुद्ध आयाम प्राप्त झाला असं वाटतं. स्वामीजी पुण्याच्या बाहेर देखील फार पडत नसत, पण स्वरूपानंदांची आणि त्यांची भेट झाली आणि ते वर्षातून 5-5 वेळेला पावसला जायला लागले. पण त्यांची जी भक्ती होती तर ती देहाच्या अंगाने सीमित नव्हती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हो का तरंगू लहानू, तरी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणून व्हायची ना. समुद्रावर अनेक तरंग उठतात, पण ते तरंग अगदी लहान असतात, लघु असतात समुद्राच्या मानाने, पण ते समुद्रच असतात, समुद्राचाच एक अंश असतात. आणि त्याची त्या तरंगांना देखील कल्पना असते की मी जरी लघु असलो, मी अल्प जरी असलो, तरी मी तो समुद्रच आहे, त्या समुद्राचाच मी अंश आहे, त्या विराट समुद्राचाच मी अंश आहे. ऐसे मी बा समरस आहे, दृष्टीचे उल्हास आहे, ते भक्तीपायी ऐसे आम्ही म्हणू. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्याच केली. स्वामीजींची खूप आवडती ओवी होती, आणि स्वामीजी असे समोर असून गेलेले होते. त्यांच्यासाठी आपण सगळ्या आबालवृद्ध परमात्म्याचा आविष्कार होतो, आणि म्हणूनच त्यांनी केलेलं प्रेम देखील दैवी होतं. त्यांच्या भक्तीला देखील अद्वैत बोधाची किनार होती. या अद्वैत बोधाच्या प्राप्तीचे त्याचा मार्ग जिथून जातो तर त्या सोहम ध्यान साधनेचे तर ते अंतरंग अधिकारी होते. त्यांनीच आपल्या सगळ्यांना सोहम ध्यान साधनेची ओळख करून दिली, नाहीतर कुठे आपल्याला झाली असती. पण त्यांचं साहजिकच या अत्यंत योगयुक्त, कर्मामध्ये अलिप्त, असं जीवन असल्यामुळे त्यांचं साहजिकच जीवन खूपच प्रसन्न शांत स्थिर असं होऊन गेलं होतं. देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथे चित्ता तेथे रिघणे नाही समजता संसार दुःखा. त्यांच्या जीवनात अडचणी आल्या नाही तसं नाही आलं. किंबहुना मला असं वाटतं की जास्तच अडचणी त्यांच्या जीवनात आल्या असतील. ते 77 वर्षाचे होते तेव्हाचा एक प्रसंग आहे. 1993 साल माया अपार्टमेंटमध्ये बातमी आली की सुरेखाताईंचे यजमान गेले. स्वामीजींचं पितृ हृदय कळवळलं. ते सरलाताईंना म्हणाले की सरलाताई बघा, सुरेखाचा संसार दृष्ट लागण्यासारखा होता पण संसाराचा नेम नाही. एका क्षणात इकडचं तिकडे होऊ शकतं. तिला ध्यानाची आवड आहे. आता भगवंत तिला सहनशक्ती देईल. या प्रसंगातून खूप शिकण्यासारखं आहे. स्वामीजी हे अत्यंत तरल होते. ते मृदू होते. त्यांचं हृदय कळवळलं पण त्यांचा बोधाचा जो दिवा होता तो झाकोळला नाही गेला. ते त्याही स्थितीत अत्यंत अविचल राहू शकले. अत्यंत मृदू अत्यंत तरल परंतु तेवढेच अविचल अशी अद्भुत स्थिती स्वामीजींची होती. त्यांच्या जीवनाचं वर्णन करायचं झालं तर पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी असं करता येईल. ते कृपावंत होते. ते प्रेमळ होते. मी म्हटलं की त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तरी तो समजण्याइतका मी तेव्हा मोठा नव्हतो. पण मला बाबांनी त्यांचं प्रतिभादर्शन खूप वेळा करून दिलं. आम्हाला बाबा खूप वेळाला घरी सांगतात की अरे आपण जे काही आहोत ते स्वामीजींमुळे आहोत. आपल्याला जर कोणी कोणाचा आधार असेल तर तो स्वामीजींचा आहे. त्यांच्याशिवाय आपल्याला खरंच कोणी नाहीये. आपण सगळे कोण होतो त्यांचे? आपण कोणीच नव्हतो. ते स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती होते. त्यांना त्यांच्या आनंदात निमग्न होऊन राहता येणं अगदी शक्य होतं. पण त्यांना आपली कणव आली. 16 अध्याय ते खूप गोडवी आहे. पै पाई काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचे. जसा पायात काटा रुतल्यानंतर अगदी जीवापर्यंत त्याची कळ जाते तर तसा समोरच्याचं दुःख पाहून त्यांना खूप करुणा उत्पन्न होते. स्वामीजींनी शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य घडवण्याचं काम केलं. आणि प्रत्येक मनुष्य घडवायचा म्हणजे सोपं नाही. त्यांच्या प्रत्येक प्रकृतीशी जमवून घ्यायला लागतं. हे जमवून घेताना देखील अविरत प्रेमाचा वर्षाव करायला लागतो. आणि हे सगळं करत असताना देहाच्या अंगानी खूप यातना होतात. मी आता म्हणजे बाबा आणि आईकडे पाहून मी अगदी कल्पना करू शकतो की स्वामीजींनी आणि सरलाताईंनी किती यातना सोसल्या असतील. किती कष्ट झेलले असतील प्रत्येक माणूस घडवताना. त्याच्यामध्ये आजारपणाचा विचार येत नाही. देहाचा विचार येत नाही. तहान भुकेचा विचार येत नाही. असं काय आणि किती सांगू. कुठलाही गुण आपण घ्या आणि स्वामीजींच्या जीवनाला जोडून पाहायचा त्या गुणाचं अत्युच्च विकासन आपल्याला दिसेल. मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तर तेव्हा ज्ञानेश्वरीवरून स्वामीजींचं जीवन नंतर मला असं लक्षात आलं की स्वामीजींच्या जीवनावरून जर ज्ञानेश्वरी पाहिली तर खूप सोपी आहे समजायला. सहज समजेल. वास्तविक पाहता त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी कशी उतरली हा कुठलाच खटाटोप करायला मी कोणीच आपण पात्र नाही. आपण हे करू देखील शकत नाही. प्रश्न हा आहे की माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये त्यांचं अवतरण कसं होईल. त्यांचं अवतरण जर व्हायचं असेल तर माझं हृदय निर्मळ पाहिजे. त्याच्यामध्ये कामक्रोधाने विकार नकोत. नाहीतर त्यांना येताना येणार. त्यांना राहताना येणार. आपण माझ्यावर कृपा करा. माझी ही हृदय भूमी योग्य बनवण्यासाठी मला आशीर्वाद द्या.
असे आशीर्वादही तुमचे आहेतच, तशी कर्मच माझ्या हातून घडू ही तुमच्या चरणी प्रार्थना।
यानंतर आता सद्भक्त श्रीयुत विनायक गोळे म्हणजे आपले सर्वांचे आवडते गोळे काका आणि सद्भक्त सौभाग्यवती लीनाताई गोळे, पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंच्या प्रतिमेला हार अर्पण करतील। स्वामीजींचं जीवन माऊली प्रेमानं धन्य झालं, त्यांच्या अनेक अभंगातून ही धन्यता व्यक्त झाली आहे। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी हा असाच एक स्वामी माधवनाथ विरचित अभंग आज त्याचं गायन करणार आहे सद्भक्त रोहित कुलकर्णी।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले। ज्ञानाचे अमृत पिऊन सतत ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उदयले। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले। फेडीत पाप ताप निधाप फेडीत पाप ताप निधाप ज्ञान गंगा वाहे ज्ञान गंगा वाहे। अंतर उजळीत फुलबाग फुलवीत अंतर उजळीत फुलबाग फुलवीत विश्वनिनादत चाले। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले। व्यासांचे मथित आचार्य भाषित व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसले। ज्ञान देवानी अमृत भोजन, ज्ञान देवानी अमृत भोजन, विश्वासी है वो गरिले धन्य ज्ञान देव, धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य धारे। माधव कोकिल पंचम आलापी, माधव कोकिल पंचम आलापी, कुहू कुहू बोले, कुहू कुहू बोले, नाचत माधव गात माधव, नाचत माधव गात माधव, निजानंदे डोले, निजानंदे डोले, धन्य ज्ञान देव, धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य धारे। धन्य ज्ञान देव, धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले। ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत, ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत, भाग्य हे उदयने धन्य ज्ञान देव, धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य भले।
आपलं ज्ञानेश्वरीचं वाचन आज संपन्न झालं। माऊलीमय आणि स्वामीमय झालेल्या आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला आता एकच आस लागली आहे, ती म्हणजे सद्गुरु मुखातून श्रवण घडण्याची। मी पूजनीय स्वामीजींना प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावं।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी अशा विषयावर आजच्या या पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी, उद्या आपण गीता वाचणार आहोत, म्हणणार आहोत आणि उद्या या समारंभाची समाप्ती आहे, पण पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी असा विषय घेतला आणि स्वामीजी आणि ज्ञानेश्वरी यांचे कसे अतूट संबंध होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी स्वामीजींची कशी भक्ती होती याबद्दल मोनिकानी, अनिरुद्धनी आणि मंदारनी आपलं मनोगत सादर केलं। मंदारनी एक प्रार्थना देखील केली। ती प्रार्थना मी आजपर्यंत पहिल्या दिवसापासून बोललेले आणि या कार्यक्रमात जे बोलले नाहीत आणि इतर वेळेला देखील या शताब्दीच्या निमित्ताने बोलणार आहेत आणि जे बोलतही नाहीयेत तरुण युवक आहेत या सगळ्यांची प्रातिनिधिक प्रार्थना समजतो। मी तर खरं म्हणजे वाट पाहतो आहे की कोण धडाडून पुढे येईल आणि मला माझं जीवन परमार्थाच्या योगाने घडवायचं आहे अशा पद्धतीने जो आचरण करेल, अभ्यास करेल, सेवा करेल आणि मला अनेक मंडळी दिसतात की अशा प्रकारे आचरण करण्याचा प्रयत्न करतात, साधना करतात, सेवा करतात, पण हे कार्य जे आहे हे कार्य कोणातरी अशा तेजस्वी आणि शुद्ध चरित अशा तरुणाच्या हातीच मलाही सोपवायचं आहे आणि आजची जर जीवनशैली पाहिली तर अनकरप्टेड ज्याला म्हणू आणि बाहेरचा वारा, बाहेरच्या विषयांचा वारा हा जे फारसे घेत नाहीत आणि केंद्रात रमतात अशा तुमच्यासारख्या तरुण मुलांवर मी लक्ष ठेवून आहे असं मला वाटतं। स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी हा जो विषय आहे तो स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी, स्वामी गणेशनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी, स्वामी विश्वनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी, स्वामी रामचंद्र महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी, एक सारखा सर्वांचा अधिकार या संप्रदायामध्ये जे जे पूर्वगुरु होऊन गेले ते सगळे ज्ञानेश्वर महाराजांना मानणारे आणि ज्ञानेश्वरीला मानणारे असे होते। एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या संप्रदायातलीच एक एक साखळी किंवा दुवा म्हणून त्यांनी कार्य केलं। या संप्रदायामध्ये गहिनीनाथांच्या नंतर निवृत्तीनाथांनी सर्वसामान्यांमध्ये हा संप्रदाय आणला ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्फत असं मला वाटतं। निवृत्तीनाथ देखील तसे गंभीर आणि अलिप्त वृत्तीचे संत होते। अशाच गंभीर आणि अलिप्त वृत्तीचे अजून एक संत सत्पुरुष नाथ संप्रदायाचे एक उत्तराधिकारी रामचंद्र महाराज बुटी देखील होते। पण ज्ञानेश्वर महाराजांनी, त्यानंतर देवनाथ महाराजांनी, चुडामणी महाराजांनी, गुंडा महाराजांनी आणि पुढे सगळ्याच सत्पुरुषांनी हा संप्रदाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला। ज्ञानेश्वर महाराजांना संसार सोडून परमार्थ करणं असं अपेक्षित नव्हतं। आता गृहादिक हे आघवे, जे काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। संन्यास देखील संकल्पाचा त्याग, संकल्पाचा त्याग घडला की संन्यास घडला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कर्माचा त्याग घडणं म्हणजे संन्यास असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत, गीताही म्हणत नाही। त्या तऱ्हेने हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय एका वैचारिक पातळीवर ज्यांना गीतेचं ज्ञानाचं आणि भक्तीचं कर्माचं आणि ध्यानाचं बोलणं समजतं अशा मंडळींमध्ये चांगला घट्ट रुजत प्रत्येक पिढीने दुसऱ्या पिढीकडे असा पुढे दिला. त्याच्यातले स्वामी माधवनाथ हे आत्ताच्या काळामध्ये अतिशय प्रमुख असे होते. मी आशा करता म्हणतो आहे की स्वामी स्वरूपानंदांना देखील पुण्या मुंबईच्या म्हणजे सुशिक्षित मंडळींमध्ये ज्यांना गीता समजेल आणि ज्ञानेश्वरी समजेल नुसते वाचतील नाही आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं जीवन ज्यांना जगायचं आहे अशा सुशिक्षित मंडळींमध्ये काम करण्याची इच्छा होती. गणेशनाथ महाराजांनी ते केलं, स्वरूपानंदांना करता आलं नाही, त्यांच्या प्रकृतीमुळे करता आलं नाही. स्वामी माधवनाथांनी ते कार्य स्वरूपानंदांना हवं तसं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तसं पुढे चालवलं. स्वामी माधवनाथांनी जे कार्य चालवलं त्या कार्याच्या मागे असणारं गुरुपदिष्ट धोरण जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी नित्यपाठ पाहायचा असं मी सांगेन. स्वरूपानंदांना ते करायचं होतं, त्यांनी कसं करायचं किंवा बोध कसा असायला पाहिजे हे सांगून ठेवलं. स्वामी माधवनाथांचं गुरुपदिष्ट कार्य हे ज्ञानेश्वरी नित्यपाठाप्रमाणे उभं राहिलं. स्वामी माधवनाथांचं संघटनात्मक जे कार्य आहे ते कार्य दासबोधाप्रमाणे उभं राहिलं. असा स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी दासबोध आणि ज्ञानेश्वरी यांचा संगम खरं म्हणजे होता. दोन्ही ग्रंथ त्यांना तितकेच प्रिय होते पण प्रत्यक्षत शिकवण जी आहे ती शिकवण ज्ञानेश्वरी नित्यपाठाप्रमाणे स्वामीजींनी दिली एवढंच नव्हे तर सांप्रदायिक विचार जो आहे तो विचार ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये सांप्रदाय कसा चालवायचा किंवा चालवला पाहिजे अशा पद्धतीने आला असं मी ज्ञानेश्वरी नित्यपाठाकडे पाहतो. तो पठण करण्याचा नक्की ग्रंथ आहे, आज आपण पठणही केलं त्याचं. स्वामीजींचं जीवन हे ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये जसं सांगितलं तशा प्रकारे घडलं आणि सर्वसाधारण मोह जो अर्जुनाला झाला तो असाधारण मोह नव्हता, सर्वसाधारण मोह होता. सर्वसाधारण अशा करता की तुम्ही आम्ही सर्वजण तशाच मोहामध्ये आहोत, तो सार्वकालिक मोह होता. भगवद्गीता अर्जुनाला सांगण्याचं ते कारण होतं. जर विशेष मोह असता तर अर्जुनापुरता उपदेश शक्य होतं पण म्हणून निमित्त करून पार्था ते जग दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गीतेचं हे दुभतं आहे ते पार्थाला निमित्त करून जगाकरता म्हणून श्रीकृष्ण रूपी गायीनी दुभतं जणू निर्माण केलं. फक्त आपण मोहामध्ये सर्वसाधारण मोहामध्ये अडकलेले आहोत, त्यांनी भ्रमित झालेले आहोत याचा आपल्याला पत्ता नाहीये, सांप्रत आपल्याला ते माहीत नाहीये आणि स्वामीजींनी ते लक्षात घेतलं हा फरक आहे. सुरुवातीच्या काळातलं स्वामीजींचं जीवन आणि शेवटपर्यंत स्वामीजींचं जीवन. अर्जुनाची अडचण काय होती? मी गीता ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी माधवनाथ असं बोलतोय. अर्जुनाची अडचण अशी होती की आचार्याहा इतराहा पुत्राहा तथैवच पितामहाहा मातुलाहा श्वशुराहा पौत्राहा शालाहा संबंधिनस्तथा अर्जुनाच्या समोर जी मंडळी युद्धाकरता उभी होती त्यांचं वर्णन, तिथं गुरु होते, पितर म्हणजे त्यांच्या वडील काका या पिढीचे लोक होते, त्यांची मुलं होती, त्यांचे आजोबा होते, भीष्म होते, त्यांचे मामा होते, त्यांचे सासरे होते द्रुपदासारखे, त्यांचे नातू होते, आणि मेहुणे होते, शालाहा म्हणजे हिंदीत ज्याला साला म्हणतात, इतक्या इतक्या पद्धतीचे लोक समोर होते आणि त्यांच्याकडे पाहून अर्जुन मोहित झाला, आपणही या सगळ्या मंडळींमुळे मोहित होतो. जसं आता कोणी सांगितलं की स्वामीजींचे जावई गेले अशी बातमी आली, स्वामीजींना दुःखही झालं, त्यांनी ते आवरलं आणि सरलाताईंना म्हणाले की सुरेखा सात्विक आहे, ती या धक्क्यातून बाहेर पडेल, ती ध्यानाला बसते, तिला परमार्थाची आवड आहे, तिला श्रवण झालेलं आहे. स्वामीजींचा एक लहान मुलगा आणि त्यांचे सासरे, चुलत सासरे यांच्या मृत्यूमुळे ते अंतर्मुख झाले. त्यांच्या मनामध्ये जन्म मृत्यू, कर्म पाप पुण्य, जीवन रहाटी याच्याविषयी प्रश्न उपस्थित झाले. आपल्या मुलाच्या पुत्राच्या मृत्यूमुळे ते कासावीस जरूर झाले, पण नंतर त्यांच्या पुत्राविषयी म्हणजे बापूसाहेबांविषयी एक प्रसंग उभा राहिला. ते अत्यवस्थ म्हणून त्यांना कुठून श्रीरामपूरहून पुण्याला त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी परस्पर ऍडमिट केलं आणि कळवलं की आम्ही ऍडमिट करतो आहोत, तुम्ही या. दुकानामध्ये स्वामीजींनी फोन घेतला, ते घरी गेले, नेहमीप्रमाणे स्नान करून भोजन केलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही, मी येतो माझं उरकून. ज्ञानेश्वरी प्रवचन झालं आणि मग सरलाताईंना म्हणाले की आपल्याला जायचंय. मला असं म्हणायचंय की या सगळ्या गोष्टींकडे ते काय बाबा स्वामी होते एवढ्या एका भूमिकेतून आपण पाहायला नको. त्यांनी मोह कसा, सर्वसाधारण मोह जो आपल्यालाही आहे, त्या मोहातून ते कसे बाहेर पडले. पुत्राच्या मुळेच शोक झालेला होता, दुसऱ्या पुत्राच्या वेळेला ते अशा कठीण प्रसंगाला सामोरे गेले आणि अत्यंत स्थिरपणाने गेले. सासरे त्यांचे गेले हा मोठा धक्का त्यांना बसला. सरलाताईंच्या आई म्हणजे स्वामीजींच्या सासूबाई दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या आणि सद्भक्त वीणाचा फोन आला की आजी गेल्या, स्वामीजी सत्यसाई निलयमध्ये प्रवचनाला निघालेले होते. मी ज्ञानेश्वरी आणि स्वामी माधवनाथ यांचा संबंध सांगतोय. सरलाताईंना काहीही कल्पना न देता दासबोधाच्या प्रवचनाच्या तिथे स्वामीजी आले, त्यांनी प्रवचन केलं, एक 10 मिनिटं प्रवचन लवकर संपवलं असं मला आठवतं. 10 मिनिटं ते 50 मिनिटं बोलत असत आणि खाली उतरल्यानंतर गाडीत बसताना सरलाताईंना सांगितलं की आपल्याला जायचं आहे दीनदयाळमध्ये, आई गेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ केवडे, परी कळीके माझी सापडे महिमे कोवळीये. मोठी मोठी लाकडं भोंगा भोक पाडून नाहीशी करतो, पण कोवळ्या कळीकेमध्ये तो स्वतःला अडकून घेतो. तेथ उत्तीर्ण होईजे प्राणे परी कमळ दळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. कोवळेपणाने कठीण स्नेह असतो की ज्या स्नेहामध्ये आपण अडकलेले आहोत, गोष्ट स्वामीजींची चालली. आपल्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी रिसेप्शन संध्याकाळी चालू असताना ज्ञानेश्वरीची वेळ झाली म्हणून स्वामीजी घरी आले की तुमचा कार्यक्रम आता चालू देत, माझी वेळ झाली, मी चाललो. मोठी जीवन उगीच घडत नाहीत. आणि व्याह्यांना म्हणाले की तुम्ही आता हे सगळं पुढचं सांभाळा आणि रिसेप्शन होऊन सूनबाई घरात आल्या माप ओलांडून, तर ते चाळी स्वामीजी राहत होते त्यामुळे मागच्या बाजूला एक दरवाजा होता स्वयंपाकघरामध्ये, तिथं उंबरठ्यावर माप ठेवून ते ओलांडून सूनबाई घरात आल्या आणि सगळी मंडळी प्रवचनाला बसली. स्वामीजींचं प्रवचन चालू होतं. स्वामीजी भगवद्गीतेला, ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वरीला गुरुभावानी अनुसरले. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हे आपले गुरु आहेत असाच त्यांचा भाव होता. आणि तसे गुरुभावानी अनुसरल्यामुळं पावसला ज्ञानेश्वर स्वरूपच प्रति ज्ञानेश्वर असे संत भेटल्यानंतर ते त्यांच्या पुढं नतमस्तक झाले. एकदा रेल्वेतून स्वामीजी मुंबईहून पुण्याला येत असताना ज्ञानेश्वरी वाचत होते. तेव्हा समोर बसलेला प्रवासी म्हणाला की तुम्ही काय वाचताय? स्वामीजी म्हणाले, स्वामीजींनी दाखवलं ज्ञानेश्वरी वाचतोय. ते म्हणाले की काय करायची ती ज्ञानेश्वरी वाचून? माझे वडील वाचत होते, ते गेल्यानंतर मी ती गुंडाळून माळ्यावर फेकून दिली. स्वामीजी म्हणाले, का फेकून दिली? जन्मभर ज्ञानेश्वरी वाचली पण शेवटचा काही काळ त्यांचे अतिशय हाल झाले, काही त्यांचं चांगलं झालं नाही. ते ऐकून स्वामीजी म्हणाले, ते पुण्याहून मुंबईला जात असतानाची गोष्ट, ते म्हणाले की इथं KEM, JJ हॉस्पिटल, कितीतरी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, चला आपण जाऊ तिथं, आणि ज्यांचे हाल होत आहेत असे कितीतरी रुग्ण तुम्हाला सापडतील, त्या सगळ्यांना जरा विचारू की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत होतात म्हणून तुमचे हाल होत आहेत का? आणि आता तुम्हाला खात्री येणं बरं झालं, तुम्ही ज्ञानेश्वरीची अडगळ फेकून दिली, आता तुम्हाला मृत्यूच्या वेळेला काही त्रास होणार नाही याची खात्री आहे ना? तेव्हा ते गडबडले. स्वामीजींनी त्यांना सांगितलं की ते ज्ञानेश्वरी वाचत होते, त्यांचं आंतरिक जीवन धन्य झालं. तुम्ही ती ज्ञानेश्वरी काढा, त्या व्यक्तीने कबूल केलं की मी आता इथून पुढे ज्ञानेश्वरी वाचत जाईन. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखती. ज्ञानेश्वरी मधला जो विचार आहे त्या विचाराकरता स्वामीजींनी ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. देह उपाधीच्या आत गुप्त रूपानी वास करून असलेलं चैतन्य त्याचा स्वीकार संत करतात. आत्म्याच्या अविनाशित्वाचं चिंतन हा मोठाच विषय आहे. न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूया, अजहा नित्याहा शाश्वतहा अयम पुराणहा, न हन्यते हन्यमाने शरीरे. बाह्य शरीराचा सर्वांच्याच नाश होतो आणि होणार, पण स्वरूपाला नाश नाही. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशला, त्या कुंडामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसत असतं तेही खाली पडलं असं वाटतं, तरी भानू नाही नाशला तयासवे, पण वर सूर्य मात्र जसाच्या तसा असतो, तसा देहरूपी कुंड जरी उलंडला तरी देखील आत्मा स्वरूपाच्या योगाने जसाच्या तसा असतो। स्वामीजी ज्ञानेश्वरीतल्या कर्मयोगाला अनुसरले, कर्मयोगाचे बरेच श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत, आणि मी म्हटलं की ज्ञानेश्वरी नित्यपाठ जो स्वरूपानंदांनी लिहिला त्याचं अनुसरण त्यांचं आपल्या जीवनात आणि सांप्रदायिक कार्यामध्ये असं प्रगटीकरण स्वामीजींनी मोठ्या खुबीनी केलं। कर्मामध्येच आपला केवळ अधिकार आहे आणि फलामध्ये नाही, या भूमिकेतून त्यांनी सगळी प्रपंचातली कर्तव्य कर्म केली। कर्म देखील केवळ फलहेतूकडे लक्ष ठेवून करायचं नाही हे त्यांनी सांभाळलं। कर्माच्या मर्यादा अर्थात दुकानदारीच्या व्यवहाराच्या मर्यादा सगळ्या जाणून किती वाढवायचं, आपल्याला करायचं आहे परमार्थ हे लक्षात घेऊन त्यांनी दुकानदारी केली। कर्म न करण्याच्या तर ते अगदीच विरुद्ध होते। तसं जो योगस्थ आहे त्यांनी कर्म करावी, योगस्थ व्हावं आणि कर्म करावीत, संघ सोडून कर्म करावीत, याचा स्वामीजींनी अभ्यास केला। चिंतनानी ध्यानानी नामस्मरणानी प्रार्थनेनी निरूपण करत स्वांत सुखाय आपल्या स्वतःला समजून सांगत सांगत योगारूढ होण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आणि कोणतंही कर्म सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते अशी समत्व बुद्धी कायम आपल्यापाशी असावी अशा प्रकारे त्यांच्या वर्तनाचा अभ्यासाचा विचाराचा कल राहिला। कर्म सुद्धा केवळ जी वाट्याला आलेली आहेत, स्वाधिकाराचे नि नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारून या अशी कर्म त्यांनी केली। आपला कर्मात जो आणि जेवढा अधिकार आहे त्याच्या बाहेर फारसे हात त्यांनी मारले नाहीत, फारसे नाही मारलेच नाहीत। कर्म जर परिमित असतील तर परमार्थ करता येतो, कर्म जर आवाढव्य असतील तर परमार्थ कसा करता येणार। स्वामीजी म्हणायचे की वयाच्या 60व्या वर्षी 65व्या वर्षी एक नोकरी करतो, तिथून आला की दुसरी करतो, मग तिसरी करतो, कसा परमार्थ करू शकणार। आणि ही जी स्वधर्म कर्म आहेत तीच फक्त आचरायची, ती यज्ञ भावनेनी आचरायची, म्हणजे स्वार्थ त्यागपूर्वक सेवावृत्तीनी समर्पण भावनेनी। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। सर्वात्मक ईश्वर आहे तो आपल्या सगळ्या कर्मांच्या योगाने पूजिला जातो। आणि प्रत्येकाला आपल्या कर्माने समाजाची सेवा करता येते। आपल्या स्वकर्मांकडे जर त्या तऱ्हेने पाहिलं तर ती ईश पूजा होते, तशा तऱ्हेने त्यांनी दुकानदारी देखील केली। कर्म करताना दुसऱ्या कोणाकडे पाहून तुलना करून आपण तसं व्हावं अशी अनैसर्गिक इच्छा कधीही धरली नाही, ज्याला परधर्म असं म्हणायचं। जसा कोणी एखादा धंदा करून भरभराटीला जातो तर आणि कोणीतरी धंदा करून भरभराटीला जाण्याची अपेक्षा धरावी, एखादा नोकरीमध्ये फार वरच्या पदावर जातो आपणही तसं गेलं पाहिजे अशी अपेक्षा धरायची। आपलं जीवन कशाकरता आपल्याला मिळालेलं आहे ते अशा तुलनेकरता नाहीये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी लोकांची धवळ आरे देखोनिया मनोहरे असती आपुले तणारे मोडावी केवी, जे आपल्या झोपडे आहेत तर ते आपल्या झोपडीमध्ये सुखाने राहावं. आपण दुसऱ्याची चुनई गच्चीची धवळ आरे याचा अर्थ उत्तम उत्तम महाल पाहून आपल्या झोपड्या पाडण्याची गरज नाही. तशा प्रकारे एका संयत रीतीने स्वामीजींनी कर्मयोगाचं आचरण केलं. स्वकर्मामध्ये महत्वाकांक्षा नको, स्वधर्माच्या आचरणाने आत्मस्वरूपाची प्राप्ती जर व्हायची असेल तर चित्तशुद्धीद्वारा होते, त्याच्या यथायोग्य आचरणाने. आणि चित्तशुद्धी होणं हे कर्माचं फलित समजावं. आपण समजतो ते कर्माचं फळ, हे फलित समजू नये. अशा प्रकारे चित्तशुद्धी व्हावी या हेतूने कर्म करणं, याला कोणाकोणाला कोणी कोणी याला महत्वाकांक्षा देखील म्हणेल. पण चित्तशुद्धी व्हावी म्हणून कर्म करणं चित्तशुद्धीच्या हेतूनी, त्याला महत्वाकांक्षा कधीही म्हणत नाही. त्याच्याऐवजी जी क्षुद्र क्षुद्र अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींनी तृप्त होण्याची, सांसारिक गोष्टींनी तृप्त होण्याची महत्वाकांक्षा, याला महत्वाकांक्षा असं म्हटलं जातं. कर्मयोगाची एकूण व्याख्या स्वामीजींच्या जीवनात परिपूर्ण दिसते. योगयुक्तः विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते, करून देखील लिप्त होत नाही. हा कर्मयोग जो भगवंतांनी सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, तो स्वामीजींच्या जीवनात दिसतो. तसंच नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते, अत्यंत सुखे नैव. देह बंधनातून मनाच्या बंधनातून मुक्त होणं, प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणं, याला हा भगवद्गीतेचा संन्यास आहे. आणि स्वामीजी अशा प्रकारे अत्यंत सुखे नैव बद्धपणातून बंधातून मुक्त झाले. थोडी प्रवचन करता यायला लागली तर आपण आपल्या स्वतःला काहीतरी समजतो. एकदा असं झालं की म्हणजे हे पर्यायांनी समजलेलं आहे की युनिव्हर्सिटीमध्ये असा विषय चर्चेला आला की पीएचडीचं जे मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये संत वाङ्मयाचं जे मार्गदर्शन आहे, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, तर पुण्यात बाळासाहेब वाकडे पुणे विद्यापीठात झालेली गोष्ट आहे, तर त्यांना मार्गदर्शक म्हणून ते काम करायला तयार आहेत का हे विचारावं. त्या सभेमध्ये असं विचारलं गेलं की पीएचडीला मार्गदर्शन करणारा हा पीएचडी असायला लागतो, ते पीएचडी कुठे आहेत, असं म्हणून ती गोष्ट रद्दबादल झाली. स्वामीजींना कोणीतरी हे येऊन सांगितलं, स्वामीजी म्हणाले ज्ञानेश्वर महाराज देखील पीएचडी नव्हते. स्वामीजींना आपण आपल्याकडे पीएचडीचे विद्यार्थी मार्गदर्शनाकरता यावेत असं वाटत नव्हतं, पण विद्वानांची कशी तऱ्हा असते. सुखे नैव बंधातून बंधनातून मुक्त होणं आणि त्याच पुणे विद्यापीठातून ज्ञानेश्वरी जीवनभर सांगितली म्हणून आम्हाला तुमचा गौरव करायचा आहे, अमुक अमुक तारखेला समारंभ ठरवलेला आहे, आपण यावं असं स्वामीजींना पत्र आलं. त्यांच्या शेवटच्या शेवटच्या काळात त्यांना तेव्हा पॅरालिसिस झालेला होता, तेव्हा स्वामीजींनी त्यांना माझ्या देहाची स्थिती मी तिथं यावं अशी नाहीये असं कळवलं. या दोन्ही गोष्टी त्यांच्याच जीवनामध्ये झाल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ध्यानाचा, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या ध्यानाचा, भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या ध्यानाचा स्वामीजी अभ्यास करत होते. स्वामीजींनी सुरुवातीला नाम श्वासावर जपायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी सांगायला लागल्यानंतर काही काळात एखाद्या दोन वर्षात त्यांना श्वासावर ओम श्रीराम या शब्दाच्या ऐवजी सोहमचं स्फुरण निर्माण झालं आणि ते सोहम करू लागले. त्याच्यातूनच ते पुढे ध्यानाला बसू लागले. त्यांना प्रति ज्ञानेश्वर म्हणता येईल असे सद्गुरू लाभले, स्वामी स्वरूपानंद. त्यांची ध्यानामध्ये अत्यंतिक प्रगती होऊन स्वामीजींनी त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही तेथ विसरीजे भोगीतेपणही. आत्मसुख त्याचा भोग कसा होतो तो वेगळेपणाने कधीही होत नाही. जसा एक पक्षी आहे त्यांनी जसं फळ खावं तसे आपण इंद्रियासहित आत्म्याचा आनंद घेतो असं कधीही होत नाही. तेथ विसरीचे भोगीतेपणही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखे सिदे मिठी गाढेपणे. या भोगामध्ये एक अशी अवस्था निर्माण होते की त्या अवस्थेमध्ये आपण आत्मसुखाचा प्रत्यय घ्यायला बसलेले आहोत हा अहंकार देखील मावळून जातो आणि अचानक त्याची सुखाबरोबर म्हणजे आत्म्याबरोबरच भेट होते. तिये आलिंगन मेळी होये आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी जळावरी खेळे का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे. आकाशामध्ये जसा वारा लीन झाला की आकाश आणि वारा या दोन्ही गोष्टी वेगळेपणाने जाणवत नाहीत. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरतीतये. स्वामीजी अशा प्रकारे ध्यानामध्ये अत्यंत निमग्न होऊन ते ध्यानाचे अधिकारी झाले, कर्माचे अधिकारी झाले. तरी अग्नि माझी आले जैसे इंधनची अग्नि झाले. पाठी न निवडेची काही केले काष्ठपण. अग्निमध्ये पडल्यानंतर इंधनच अग्नि होऊन जातो. आता लाकूड वेगळेपणाने जसं उरत नाही तसं स्वामीजींनी आता माधव नाही उरला जी दिसते ती अखंड ज्वाला. काय सांगू मी आता तुम्हाला स्फुरले ते लिहिले माझे मी केले असे उद्गार काढले. ध्यानामध्ये स्वरूपबोध झाल्यानंतर भगवद्गीतेत सांगितलं तसं विभूती दर्शन म्हणजे ठळक ठळक ठिकाणी परमात्मा आणि विश्व दर्शन ज्याला या संप्रदायामध्ये पश्यामी ते रूपम जनांतरस्तम तशी दृष्टीला सवय स्वामीजींनी लावून घेतली. आणि त्याच्या पाठोपाठ हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि या क्षेत्राला जो जाणतो जो या शरीरातच आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. आणि सर्व क्षेत्रामध्ये हा क्षेत्रज्ञ मीच आहे असं जे भगवंत म्हणतात तसं हंस हंसेती यो ब्रुयात तोच मी असं म्हणत म्हणत सर्वत्र आपणच भरून राहिलेले आहोत आणि आपण परमात्म स्वरूप आहोत अशा दृढ बोधावर स्वामीजी जाऊन पोचले. स्वामीजींनी आदर्श म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी निवडली. आदर्श कोणीही एखादा जेव्हा आदर्शाची निवड करतो तो आदर्श म्हणजे जणू स्वतःचं भविष्य असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे आदर्श निवडण्यामध्ये कधीही कंजूषपणा नसावा. तो होता होईल तितका उंचच असावा. परमात्म प्राप्ती खेरीज कमी असेल असं काही आदर्श असू शकत नाही असं स्वामीजींचं म्हणणं होतं. आदर्श म्हणजे खरं आपलं वास्तविक स्वरूप असेल आणि अशा प्रकारचं आदर्श आपण निवडणं ही आपल्या म्हणजे आत्म्याच्या अभिव्यक्तीची स्वाभाविक घोषणा असायला हरकत नाही असं मी म्हणे. मला असं वाटतं की स्वामीजींचं जे जीवन होतं ते ज्ञानेश्वरीमय असं जीवन होतं. आळंदीच्या विश्वस्तांनी अध्यात्म मंगलधाममध्ये येऊन स्वामीजींचा सत्कार केला. स्वामीजी त्याच काळात ज्या काळात पुणे विद्यापीठातून पत्र आलं आणि स्वामीजींनी कळवलं की मला येता येत नाही आणि ते थांबून राहिले ठीक आहे असं त्यांनी ठरवलं, तर आळंदीचे सर्व विश्वस्त अध्यात्म मंगलधाममध्ये आले आणि एका कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वामीजींचा त्यांची ज्ञानेश्वर भक्ती ज्ञानेश्वरीची सेवा म्हणून एक सत्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलीच ती पावती त्यांच्या जीवनाला आहे असं वाटतं. स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी असा हा विषय अजूनही बोलता येण्यासारखा आहे. पण मी जे बोललो ते देखील पुरेसं आहे असं मला वाटतं. एकदा असं झालं की एका जंगलातून जात असताना आनंदने विचारलं की या जंगलामध्ये किती पाणझड झालेली आहे. बुद्धांनी खाली वाकून काही पालापाचोळा हातात घेतला आणि ते म्हणाले की इथं तर खूप पाणझड झालेली आहे पण माझ्या मुठीत असलेल्या पानांचं आणि या पानांचं नातं ज्याला समजलं त्याला सगळी पानं गोळा करायचं कारण नाही. तसं जेवढं मी तुला आतापर्यंत सांगितलेलं आहे ते परिपूर्णच आहे, बाकी ज्ञान बरंच असू शकेल. तसं स्वामी माधवनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी याच्यावर अजूनही खूप बोलता येऊ शकेल, पण हे जे बोलणं झालं तर त्या बोलण्याच्या पेक्षा अधिक ते काही नसेल. तासन तास जरी बोललं तरी निष्कर्ष हाच निघेल. मला असं वाटतं की हा निष्कर्ष घेऊन आज आपण आपल्या घरी जाऊया, याच्यावर चिंतन करूया. या ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या सांगतेच्या दिवशी उद्या समारंभाची सांगता होणार आहे, हा संदेश घेऊन आपण आपल्या घरी जाऊया. हरि ओम तत्सत. हरि हरि.
ज्ञानोबा माऊलींशिवाय आता आपल्या हृदयात आहे तरी काय. आज गजर आता सद्भक्त सौभाग्यवती आरतीताई पोतकर आपल्याला सांगतील, आपण त्यामध्ये सर्वजण सहभागी होऊया. या गजराने आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. त्याआधी मी काही महत्वाची निवेदनं करते. हे प्रेमस्वरूप गुरुवर हा स्वामी माधवनाथांवरील चरित्र ग्रंथ 9 जुलै 2017 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये अशी आहे, मात्र सवलतीच्या दरात आपण त्याचं ऍडव्हान्स बुकिंग रुपये 300 मध्ये करू शकतो. ज्यांचं हे बुकिंग राहिलं असेल त्यांनी ग्रंथ विक्री केंद्राजवळ ते जरूर करावं. स्वामीजींची ग्रंथ संपदा CD आणि फोटो ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. उद्या सकाळी 6:30 ते 9:00 या वेळात श्री भगवद्गीता पठणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा समारोप होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. गुरुपूजनाच्या सेवेसाठी ज्या कार्यकर्त्यांनी नावे दिली होती त्या साधकांनी आपल्या सेवेचा दिवस असलेल्या चिठ्ठ्या सद्भक्त रमेश गोखले यांच्याकडून आज घेऊन जाव्यात. ते ग्रंथ विक्री केंद्राजवळ उपस्थित आहेत. सर्व साधकांनी आज पूजनीय स्वामीजींना मनोमन नमस्कार करायचा आहे. सर्वात शेवटी एक आनंदाचं निवेदन मी करते. उद्या सकाळी आणि संध्याकाळी कार्यक्रमानंतर आपण पूजनीय स्वामीजींना नमस्कार करू शकतो. गर्दी टाळण्यासाठी आपण हे नमस्कार विभागून सकाळी आणि संध्याकाळी असे करणार आहोत. ज्या परगावच्या साधकांनी आज नमस्कार केले आहेत त्यांनी उद्या मात्र स्वामीजींना मनोमन नमस्कार करायचे आहेत. जगद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं 18 जूनला पुण्यात आगमन होत आहे, परंतु आपला पालखीचा कार्यक्रम मात्र 19 जून रोजी संध्याकाळी 7 ते 8 या वेळात एसपी कॉलेजमध्ये होणार आहे. आपण नेहमीच्याच उत्साहाने त्यात सहभागी होणार आहोत.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम
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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर
उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाची वेळ संध्या